सुपाईच 93 फॅरेड एफएम वर श्रुती आहे तुमच्यासोबत. आणि असं कधी घडलंय का तुमच्यासोबत, मला खरंच हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, की कधी काही व्यक्तींना आपण भेटतो त्यामध्ये जेंडर मॅटर करत नाही, तो पुरुष आहे की स्त्री आहे, कधी कधी अशा व्यक्ती आपल्याला भेटतात की ज्या व्यक्ती नसतात त्यांचा एक ऑरा असतो, बरोबर, म्हणजे त्यांचं दिसणं, त्यांचं असणं, त्यांचं बोलणं, त्यांचं वावरणं, त्यांचा कॉन्फिडन्स, हे सगळं इतकं कमालीचं असतं, इतकं कमालीचं असतं की आपल्यावर त्यांचं इम्प्रेशन पुढचा कित्येक काळ तसंच राहतं. हो ना, प्रत्येकाने असं एक्सपिरियन्स केलेलं आहे. सध्या नमित दास जो आहे, बंदा आपको शायद नाम से ना पता हो पर चेहरे से पता है, आर्या नावाच्या सुष्मिता सेनच्या वेबसिरीजमध्ये तो सुष्मिता सोबत काम करतो आहे. आणि त्याने असं म्हटलंय की सुष्मिता सेन इन्सान नाही है, फिर कौन है भाई. त्याचं म्हणणं आहे सुष्मिता सेन इज अन ऑरा, म्हणजे ती एखाद्या रूममध्ये किंवा स्टेजवर आली, ती आपल्याजवळ नाही बसली तरीसुद्धा असं जाणवतं की ती आपल्या जवळ आहे, तिचा ऑरा इतका जबरदस्त आहे. दिस इज ट्रू यार, आय डोंट नो व्हाय ॲक्ट्रेस म्हणून ती खूप लोकांना का नाही आवडली किंवा फेमस का नाही झाली, बट हर ॲक्टिंग इज ओ माय गॉड. आणि स्पेशली आर्यामध्ये फिमेल गँगस्टर काइंड्स, आह एकच नंबर, द कॉन्फिडन्स शी कॅरीज, ओ माय गॉड. मी खूप कौतुक करू शकते सुष्मिता सेनचं, शी इज वन ऑफ माय फेवरेट ॲक्ट्रेस ह्युमन बीइंग. सो यू मस्ट वॉच आहे आर्या, नक्की बघाल. आणि सध्या सुपर ट्रेंडिंग गाणं ऐकाल श्रुतीकडून 93.5 फॅरेड एफएम, बजाते रहो.